नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश. भाजप सर्वाधिक ठिकाणी विजयी. मराठवाड्यात 49 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींमध्ये भाजपला 41 तर महायुतीला 11 जागांवर विजय. भाजप आणि महायुतीचा विजय म्हणजे लोकांनी विकासकामाला दिलेली पावती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. आणि संभाजीनगरमध्ये शिवसेना काँग्रेसला प्रत्येकी 2, भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी 1 नगराध्यक्षपद. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं आहे. भारतीय जनता पक्ष सर्वाधिक ठिकाणी विजयी झाला आहे. काल तसंच गेल्या 2 डिसेंबरला झालेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालाचं चित्र यातून स्पष्ट झालं. भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार यात भाजपला 142 तर महायुतीला 46 जागांवर विजय मिळाला आहे. मराठवाड्यात 49 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींमध्ये भाजपला 41 तर महायुतीला 11 जागांवर विजय मिळाला. कोकण ठाणे 22 नगरपरिषदा आणि 5 नगरपंचायतींच्या निवडणुकात भाजपला 17 तर महायुतीला 10 जागांवर विजय मिळाला. उत्तर महाराष्ट्र 45 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींमध्ये भाजप 39 तर महायुतीला 10 ठिकाणी यश मिळालं. पूर्व विदर्भात 40 नगरपरिषदा आणि 15 नगरपंचायतींच्या निवडणुकात भाजपला 55 जागा मिळाल्या. पश्चिम विदर्भात 40 नगरपरिषदा आणि 5 नगरपंचायतींच्या निवडणुकात भाजपला 42 तर महायुतीला 3 जागा जिंकता आल्या. पश्चिम महाराष्ट्र 50 नगरपरिषदा आणि 10 नगरपंचायतींमध्ये भाजपला 48 तर महायुतीला 12 जागांवर विजय मिळाला आहे. हा विजय म्हणजे लोकांनी विजयाला दिलेली पावती असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवली आहे. ते म्हणाले,
मी पहिल्यांदा जनतेचे आभार मानतो. जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे. त्या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही. केवळ विकासावर मतं मागितली. आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला. आम्ही काय करणार आहोत याची ब्लूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं. एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे.
बीड जिल्ह्यातील 6 नगराध्यक्षांपैकी बीड, माजलगाव, किल्ले धारूर 3 नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, अंबाजोगाई, गेवराई या 2 नगराध्यक्षपदावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मात्र माजलगाव या एका ठिकाणी नगराध्यक्षपदावर समाधान मानावं लागलं. जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई आणि किल्ले धारूर या 6 नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान झालं. बीड जिल्ह्यातील बीड नगरपरिषद ही अतिचुरशीची ठरली. यामध्ये भाजपचे युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान संदीप क्षीरसागर या 2 क्षीरसागर यांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेमलता पारवे या विजयी झाल्या आहेत. बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमलता पारवे, किल्ले धारूर राष्ट्रवादी काँग्रेसचे बालासाहेब जाधव, परळी वैद्यनाथ महायुतीचे पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी विजयी झाले आहेत. अंबाजोगाई भारतीय जनता पक्षाचे नंदकिशोर मुंदडा, गेवराई भारतीय जनता पक्ष उमेदवार गीताभावी पवार, तर माजलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या श्रीमती चाऊस विजयी झाल्या. बीड जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणूक मतमोजणीला आज सकाळी सुरुवात होत असताना पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी मोठी गर्दी उसळल्यानं झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. परभणी जिल्ह्यात गंगाखेडच्या नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उर्मिला केंद्रे, जिंतूर इथं भारतीय जनता पक्षाचे प्रताप देशमुख नगराध्यक्ष म्हणून, तर सेलू इथं भाजपचेच मिलिंद सावंत नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. जालना जिल्ह्यातल्या परतूर, भोकरदन आणि अंबड नगरपरिषदेचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परतूरमध्ये भाजपच्या प्रियांका राक्षे, अंबडमध्ये भाजपच्या देवयानी कुलकर्णी, तर भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या समरीन मिर्झा यांचा विजय झाला. नगरसेवक पदासाठी परतूरमध्ये भाजपचे 6, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 6, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे प्रत्येकी 3 नगरसेवक विजयी झाले आहेत. अंबड नगर परिषदेत भाजपचे 14, रासपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 4 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाला. भोकरदन नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सत्ता राखण्यात यश आलं आहे. या ठिकाणी शरद पवार गटाचे 9, भाजपचे 8, काँग्रेसचा 1 तर शिवसेनेचा 1 नगरसेवक निवडून आला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबादमध्ये काँग्रेसचे अमेर पटेल, फुलंब्री इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र ठोंबरे, सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल समीर, कन्नड इथं काँग्रेसच्या फरीन बेगम जावेद, गंगापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जाधव, तर वैजापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे डॉ दिनेश परदेशी हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष आणि त्यांचे पक्ष याप्रमाणे: भोकर, भारतीय जनता पक्षाचे भगवानराव दंडवे, मुदखेड, विश्रांती माधव पाटील भारतीय जनता पक्ष, कुंडलवाडी प्रेरणाताई कोटलवार भारतीय जनता पक्ष, उमरी शकुंतला मुदीराज राष्ट्रवादी काँग्रेस, देगलूर विजयमाला टेकाळे राष्ट्रवादी काँग्रेस, बिलोली संतोष कुलकर्णी मराठवाडा जनहित पार्टी, धर्माबाद संगीता बोलमवाड मराठवाडा जनहित पार्टी, मुखेड विजया देबडवार शिवसेना, हदगाव रोहिणी भास्कर वानखेडे शिवसेना, कंधार शहाजी नळगे काँग्रेस, हिमायतनगर शेख रफीक शेख मेहबूब काँग्रेस, तर किनवट इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुजाता विनोद एंड्रलवार नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. जनतेनं विकासाला मतदान केलं असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,
विकसित महाराष्ट्राचा कौल आहे. लोकांना विकास पाहिजे, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम झालं पाहिजे ही सामान्य माणसाची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आणि रवींद्र चव्हाण प्रदेश भाजपाचे अध्यक्ष या नात्याने ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावलेला आहे, त्याला प्रतिसाद लोकांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपण पाहिलं राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात नगराध्यक्ष आणि नगरसेवक जे आले ते भाजपाचे आलेले आहेत. जनतेचे आभार मानते.
धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून 8 पैकी 4 नगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत, तर उर्वरित 4 नगरपालिकांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या नेहा राहुल काकडे, तर तुळजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विनोद गंगणे, नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बसवराज धरणे आणि मुरुम नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बापूराव पाटील यांचा विजय झाला आहे. धाराशिव नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे 21 नगरसेवक विजयी झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 8, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 8, एमआयएम 1 तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. तुळजापूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे 18 तर महाविकास आघाडीला 5 जागा मिळाल्या आहेत. मुरुम नगरपालिकेत भाजपचे 19 नगरसेवक निवडून आले आहेत, तर नळदुर्ग नगरपालिकेत भाजपचे 10 नगरसेवक निवडून आले आहेत. भूम नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संयोगिता गाढवे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत. या नगरपालिकेत स्थानिक आघाडी जनशक्ती आघाडीला 14 तर संजय गाढवे संयोगिता गाढवे यांच्या अलमप्रभू नगरविकास आघाडीला 6 नगरसेवक विजयी करण्यात यश आलं आहे. परंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेनेचे जाकीर सौदागर विजयी झाले आहेत. परड्यात 20 पैकी 6 ठिकाणी शिवसेना, 6 ठिकाणी भाजप, 9 ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर 1 ठिकाणी काँग्रेस विजयी झाले आहे. कळंब नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेना भाजप युतीच्या सुनंदा कापसे या विजयी झाल्या असून कळंबमध्ये भाजपा शिवसेना युतीला 20 पैकी भाजपाला 6, शिवसेनेला 4, उद्धव बाळासाहेब ठाकरे 9, काँग्रेस 1 अशा जागा निवडून आणण्यात यश मिळालं आहे. मुरुम नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला 19, शिवसेना 1 तर काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश, भाजप सर्वाधिक ठिकाणी विजयी, मराठवाड्यात 49 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींमध्ये भाजपला 41 तर महायुतीला 11 जागांवर यश, आणि संभाजीनगरमध्ये शिवसेना काँग्रेसला प्रत्येकी 2 भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी 1 नगराध्यक्षपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.